स्तोत्र संहिता अध्याय 120। माझ्या संकटात मी परमेश्वराकडे मोठ्याने ओरडलो आणि त्याने मला उत्तर दिले, हे परमेश्वरा, जे कोणी आपल्या होठाने खोटे बोलतात आणि आपल्या जिभेने फसवतात त्यापासून माझा जीव सोडू। हे कपटी जिभे, तुला काय दिले जाईल आणि आणखी तुला काय मिळणार? तो योद्ध्याच्या धारधार बाणांनी रतम लाकडाच्या जळत्या निखारावर बाणाचे टोक तापून तुला मारीन। मला हाय हाय, कारण मी तात्पुरत्या मेषकात राहतो, मी पूर्वी केदाराच्या तंबूत राहत होतो। शांतीचा तिरस्कार करणाऱ्याबरोबर मी खूप काळ राहिलो आहे। मी शांतीप्रिय मनुष्य आहे, पण जेव्हा मी बोलतो ते युद्धासाठी उठतात।